उद्याचे जणू स्वप्न ती,
मुलींचा जगण्याचा हक्क हिरावू नका।